डॉक्टर, आता मला असं सांगा की तुम्ही जे ऑपरेशन करतो असं म्हणता, हे तुम्ही लोकल ॲनेस्थेशिया किंवा पूर्ण भूल न देता किंवा पेशंटला बेशुद्ध न करता का बरं करता? प्रश्न क्रमांक 16, पूर्ण भूल देऊन ऑपरेशन का नाही करत, तेवढीच जागा फक्त बधीर करून का करतो? ह्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की पूर्ण भूल देण्याची गरजच नाही, कारण तुमच्या शरीरामध्ये पाट कंबरदुखी आणि कमरेतून पायात जाणाऱ्या शिरेचं दुखणं हे जे आहे, ह्याची निर्मिती अत्यंत छोट्या जागेमध्ये होते. ती जागा 1 सेंटीमीटर व्यासापेक्षा कमी आहे, त्यामुळे 8 मिलीमीटर व्यासाची नळी आणि त्यामध्ये 7 मिलीमीटर व्यासाची दुर्बीण, ज्यामध्ये 3.6 मिलीमीटर व्यासाचा आमच्या हत्यारांना जाण्याचा रस्ता आहे, हे वापरून आम्ही ती गोष्ट अतिशय व्यवस्थित ऑपरेशन करू शकतो. मग आता वेदनांची निर्मिती ही छोट्या जागी आहे आणि त्या ठिकाणी आपण छोट्या ट्यूबमधनं पोचू शकतो आणि फक्त तेवढी जागा बधीर करून पुरतं, तर मग शरीराची हानी करणारं ऑपरेशन, ज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शरीराचं नुकसान आहे, स्नायू कापायला लागतात, त्वचा कापायला लागते, हाडं काढायला लागतात, हाडाचा भाग काढायला लागतो, तोडायला लागतो, रक्तस्राव होतो, बराच काळ पेशंटला भूल द्यायला लागते, त्या भुलेचे आणखीन वेगळे दुष्परिणाम होतात, हे कशासाठी बरं करायचं? दुसरी गोष्ट अशी की आम्ही जे ऑपरेशन करतो हे लोकल ॲनेस्थेशियामध्ये करण्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पेशंट हा पूर्णपणे जागा आणि वास्तवाचं भान असताना असल्यामुळे पेशंटला होणारी तक्रार आणि आम्ही जे समजतो ही गोष्ट एकच आहे ना, याचा मेळ बसवणं हे काम अतिशय सोपं होतं. त्याचप्रमाणे त्याचा आणखीन एक फायदा असा की पेशंटला ऑपरेशन टेबलवरच हे समजतं की ऑपरेशन चालू असतानाच माझं लक्षण बंद झालेलं आहे, त्यामुळे पेशंटला ऑपरेशननंतर त्याची जी काय रिकव्हरी आहे, ऑपरेशननंतर त्याची जी प्रगती आहे, ही प्रगती त्या मानाने झपाट्याने होते, पेशंटला त्याबद्दलचा आत्मविश्वास हा जास्ती प्रमाणात दिसतो आणि त्या मानाने ऑपरेशन संबंधाने सनसनाटी किंवा ऑपरेशन संबंधाने IQ माहितीवरती आधारित हा भाग राहत नाही. पेशंट स्वतःच सांगू शकतो की माझं ऑपरेशन झालं आणि माझी तक्रार थांबली. प्रश्न क्रमांक 17, डॉक्टर, तुम्ही जे असं म्हणलात की तुम्ही ऑपरेशन जे करता ते गट क्रमांक 3 आणि 4 लक्षणं असतील किंवा 5 आणि 6 असतील तर ते वेगळं आहे. तुम्ही पहिल्या गटाला म्हणला डिस्केक्टमी म्हणून तुम्ही करता, ज्यामध्ये तुम्ही चकतीचा काही भाग काढता, आणि दुसऱ्या गटाला तुम्ही फोरॅमिनोप्लास्टी असं म्हणलात, त्यामध्ये तुम्ही दोन मणक्यांच्या मध्ये उपलब्ध असलेली जागा वाढवता. आता याच्यामध्ये फरक काय आहे? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपण मणक्यांची रचना पाहिली, ह्या दोन मणक्यांच्या मध्ये जी चकती असते त्या चकतीचं ऑपरेशन हे मज्जारज्जूच्या पुढच्या भागात म्हणजे पोटाच्या दिशेला केलं जातं, आणि दोन मणक्यांच्या मध्ये जी जागा अरुंद झालेली आहे पाठीच्या मणक्यांच्या सांध्यांच्या पुढच्या बाजूला झालेल्या फरकांमुळे, फॅसेटल हायपरट्रॉफी, हा जो बदल आहे हा मज्जारज्जूच्या पाठीच्या दिशेला म्हणजे मागच्या बाजूला आहे. हे जे बदल आहेत हे पुढच्या बाजूला आणि आतमध्ये आणि मागच्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला आहेत असं आम्ही म्हणतो. त्यामुळे या दोघांचं ऑपरेशन जे आहे हे ऑपरेशनमध्ये 2-3 मूलभूत फरक आहेत. पहिल्या ऑपरेशनमध्ये हे ऑपरेशन मज्जारज्जूच्या पुढे आणि ज्या गोष्टीचं ऑपरेशन होतं ही कुर्चा आहे, ती कुर्चा फाटलेली आहे, उसवलेली आहे, त्याचा भाग बाहेर आलेला आहे इत्यादी. दुसरं जे आहे ते हाडाच्या वरती असलेलं आवरण या संबंधाने केलेलं ऑपरेशन आहे, त्यामुळे त्याला नॅचरली हत्यारं वेगळी लागतात, त्याच्यामध्ये लेझरचा वापर होतो, त्याच्यामध्ये गिरमिटाचा वापर होतो, ड्रिलचा वापर होतो, त्याचप्रमाणे आमच्या काही विशिष्ट मी तयार केलेल्या डिझाईन केलेल्या काही हत्यारांचा त्यामध्ये वापर होतो. पण थोडक्यात तो जो स्नायू असतो हा मांसल जरी असला सुरुवातीला तरी आता तो इतका कडक झालेला असतो की त्याला कापायला काही धारदार हत्यारांची किंवा ड्रिलची गिरमिटाची गरज पडू शकते. पुढचा प्रश्न, लेझर म्हणजे काय, ड्रिल म्हणजे काय आणि ह्याचा ऑपरेशनमध्ये काय उपयोग होतो, त्याची गरजच काय आहे, आणि लेझरनी ऑपरेशन म्हणजे काय? आम्ही ऑपरेशन करत असताना मगाशी म्हणल्या माशी जे लिहिलं आहे ते तुम्ही वाचलं असेल की माझी जी दुर्बीण आहे त्याचा व्यास हा 7 मिलीमीटर आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी 3.625 म्हणजे 3.0625 मिलीमीटर या आकाराची जी जागा आहे त्यातनं मी माझी हत्यारं आतमध्ये घालतो. ही हत्यारं आतमध्ये घातल्यानंतर काही वेळेला मला ज्या स्नायूवर काम करायचं असतं, हा स्नायू अतिशय कडक किंवा अतिशय दगडासारखा झालेला असतो. मग तो स्नायू विरघळवणे, तो स्नायू कापणे, तो स्नायू काढणे यासाठी मला ड्रिल किंवा गिरमिटाचा वापर करायला लागतो. लेझर म्हणजे काय? तर लेझर ही प्रकाशाच्या विशिष्ट रूपामध्ये आम्ही वापरतो अशी एक ऊर्जा आहे. या ऊर्जेने काय होतं तर आपल्याला माहिती आहे, पदार्थविज्ञानशास्त्रामध्ये आपण हे शिकलोत की जर तुम्ही एखादं सॉलिड घेतलं, घन पदार्थ घेतलात आणि तो तापवलात तर त्याचा द्रव पदार्थ होतो. हा द्रव पदार्थ तापवलात तर त्याची वाफ होते, वाफ जर तापवलीत तर त्याचा प्लाझ्मा होतो. लेझरमुळे काय होतं तर लेझर किरण जेव्हा आम्ही शरीरातल्या विशिष्ट कडक अवयवावरती सोडतो त्यावेळेला त्या घन गोष्टीचं प्लाझ्मा होतो, ती गोष्ट तिथून नाहीशी होते, कारण तिथे अतिशय तीव्र स्वरूपाची उष्णता निर्माण केली जाते आणि ती गोष्ट पूर्णपणे तिथून नाहीशी होते. म्हणजे जसं कापूर उडून जातो तसे हे स्नायूंचा काही भाग हा उडून जातो. त्यामुळे शरीरामध्ये ऑपरेशन करत असताना आतमध्ये असलेले कडक स्नायू काढण्यासाठी, शिरा मोकळ्या करण्यासाठी लेझरचा वापर केला जातो. लेझरमध्ये आणखीन एक अतिशय मोठी महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे लेझर हा अत्यंत अचूक आहे. लेझर हे तुम्ही पाहिजे असेल पाहिलं असेल की लेझर पॉइंटर आपण वापरतो. म्हणजे काय? तर आपण बऱ्याच मोठ्या अंतरावरती 10-20-50 फुटावरती सुद्धा आपल्या लेझर पॉइंटरनी जर आपण दिशादर्शन करायचा प्रयत्न केला तर तो लाल रंगाचा ठिपका हा ठिपकाच राहतो. तो त्या ठिकाणी 50 मीटरवर 50 फुटावर भिंतीवर जर त्याचा उजेड पडला तर तो उजेड मोठा होत नाही, तो टिंबच राहतं. हे लेझरमध्ये असलेलं एक विशेष आहे ज्यामध्ये ॲक्युरसी आहे. आणि मग आम्हाला सर्जन लोकांच्या कामामध्ये जे प्रिसिजन आहे, म्हणजे अत्यंत नियोजनबद्ध आणि काटेकोरपणा जो आहे, त्यामुळे आम्ही त्याचा वापर करतो. पुढचा प्रश्न असा की डॉक्टर, तुम्ही जे ऑपरेशन करता हे ऑपरेशन तुम्ही कमरेच्या मध्ये त्याचं कारण आहे असं म्हणता, तर मग ते एकाच बाजूनी कसं काय करता? दोन्ही बाजूनी पण करता का? दोन्ही बाजूनी केलं तर त्याचं वेगळं काय आहे? प्रश्न क्रमांक 19. यामध्ये आम्ही दोन्ही बाजूनी ते ऑपरेशन करू शकतो. दोन्ही बाजूनी ऑपरेशन करण्याचे काही फायदे आहेत. ते असे आहेत की दोन्ही बाजूनी ऑपरेशन करताना नॉर्मली एका बाजूनी जेव्हा ऑपरेशन आम्ही करतो तेव्हा एक नळी 8 मिलीमीटर, त्याच्यात 7 मिलीमीटरची दुर्बीण, त्याच्यात 3.625 मिलीमीटरचा काम करण्याची जागा, त्याच्या आतमध्ये हत्यारं असं त्याचं स्वरूप असतं. जर आपण दोन्ही बाजूनी ऑपरेशन केलं तर बऱ्याच वेळेला एका बाजूनी दुर्बीण आणि दुसऱ्या बाजूनी मोठी हत्यारं आतमध्ये घालता येतात. ही मोठी हत्यारं आतमध्ये घातल्यामुळे काही वेळेला काही ठिकाणी हाड काढण्याचं, घासण्याचं, गिरमिट वापरण्याचं जे काम आहे हे हत्यारांचा आकार मोठा करता मोठा वापरता येतो, त्यामुळे ते सोपं होतं. आजकालच्या दिवसात ही जी बायपोर्टल म्हणजे दोन जागांमधून केली जाणारी जी ऑपरेशनची पद्धती आहे, ही शरीराच्या एकाच बाजूला दोन वेगळे छेद घेऊन करायच्या पद्धतीमध्ये विकसित झालेली आहे आणि ती पण आम्ही आजकाल काही पेशंट्समध्ये त्याचा वापर करतो. आता डॉक्टर, तुम्ही असं म्हणता की ऑपरेशन जे आहे त्यामध्ये तुम्ही त्या चकतीला कापता, त्याचा काही भाग काढता आणि मग तुम्ही ते दुरुस्त करता आणि PRP आणि PRF असं काहीतरी तुम्ही म्हणलात, तर हे काय आहे? प्रश्न क्रमांक 20. आपण असे लक्षात घ्या की ईश्वराने आपल्या शरीरामध्ये आपल्याला जर इजा झाली तर ती दुरुस्त करण्याची यंत्रणा पण निर्माण केलेली आहे. यामध्ये रक्तातल्या प्लेटलेट नावाचे जे पेशी आहेत त्यांचा खूप मोठा भाग आहे. या पेशींमध्ये जे ग्रोथ फॅक्टर्स म्हणजे वाढीला चालना देणारे जे काही त्यातली रसायनं आहेत ती, आणि शरीरामध्ये जिथे सूज आली आहे ही सूज कमी करण्यासाठी मदत करणारी जी रसायनं आहेत ती, ही त्या प्लेटलेटमध्ये उपलब्ध असतात. या प्लेटलेटमधल्या रसायनांचा आणि प्लेटलेटचा स्वतःचा आम्ही वापर आमच्या ऑपरेशनमध्ये करतो. आपण जर लक्षणांचा गट नंबर 3 पाहिला, ज्याच्यामध्ये जांघेमध्ये माकडहाडाच्या टोकाला, टाचेमध्ये, गुडघ्यामध्ये दुखतं, जे चकती उसवल्यामुळे होतं, हा उसवलेला भाग दुरुस्त करण्यासाठी आम्ही PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा, म्हणजे रक्ताचा द्रव भाग ज्यामध्ये प्लेटलेट्स आहेत, हा आम्ही वापरतो. ज्या ठिकाणी आम्ही ऑपरेशन करतो तिथे ती चकती आम्ही उघडतो आणि त्यातून आत जाऊन त्या चकतीचं ऑपरेशन करतो. त्याचप्रमाणे चकतीमुळे निर्माण होणारी लक्षणं ही ज्या ठिकाणी चकती उसवली आहे तिथे निर्माण झालेली असतात. त्यामुळे ह्या दोन जागा ज्या आहेत जिथे चकतीला दुरुस्त केलं पाहिजे, चकतीमध्ये आतमध्ये उसवलेली जागा आणि ऑपरेशनसाठी उघडलेली जागा, ह्या दोन्ही जागी आम्ही प्लेटलेट रिच फायब्रिन प्लग, म्हणजे काय तर रक्तामधल्या प्लेटलेटची एक गुठळी तयार करतो आम्ही, आणि ही गुठळी जी तयार केलेली आहे ही आम्ही त्या ठिकाणी ठेवतो. ही गुठळी नैसर्गिकदृष्ट्या तयार केली जाते. तुमचं 15 ml रक्त घेतलं जातं, ते सेंट्रीफ्यूजमध्ये त्या यंत्रामध्ये टेस्ट्यूबमध्ये घालून ते जोराने फिरवलं जातं. ते फिरवल्यानंतर त्यातला रक्तातल्या पेशींचा भाग आणि द्रवभाग वेगळा होतो. या द्रवभागाच्या बाजूमध्ये प्लेटलेट येतात. तो भाग साधारणतः हे फिरवणं सुरू केल्यापासून 20 मिनिटापर्यंत सेंट्रीफ्यूज केलं तर 10 मिनिटं सेंट्रीफ्यूज करणे आणि 10 मिनिटं थांबणे, असं 20 मिनिटाच्या शेवटाला ह्या रक्तामधून आम्हाला प्लेटलेट रिच फायब्रिन प्लग हा आम्हाला वापरायला मिळतो. यामध्ये तुमचं स्वतःचं रक्त वापरणं असल्यामुळे त्यामध्ये इतर दूषित द्रव्य येण्याची शक्यता कमी होते. त्याचप्रमाणे तुमचं स्वतःचं रक्त वापरत असल्यामुळे आणि त्याला खूप मोठ्या तंत्रज्ञानाचा वापर नसल्यामुळे ह्याची किंमत ही अत्यंत कमी असते. ह्याची किंमत ही काही हजारामध्ये असू शकते, जी जर त्या जागी काही कृत्रिम पदार्थ जर वापरले तर त्याच्या किमती या कित्येक हजारांमध्ये असू शकतात. त्यामुळे ती डिस्क जी उसवलेली आहे तिला शिवणे, तिला चिकटवणे आणि त्याच्यामध्ये केलेलं जे ओपनिंग आहे त्याच्यामध्ये जे ती उघडलेली आहे ती जागा बंद करणे, ह्यासाठी PRP आणि PRF ह्या गोष्टींचा वापर केला जातो.